ओके सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र है तुमच्या सोबत एंड मॉर्निंग नंबर वन में आज हम ट्रैफिक की समस्या के बारे में बातें कर रहे हैं. एकूणच तो प्रॉब्लेम जो खऱ्या अर्थाने गाडी चालवत असताना आपल्याला प्रचंड मोठा भासतो आणि सध्या आपल्या सोबत एक दिग्गज पर्सनॅलिटी है. एक ऐसी पर्सनॅलिटी जो काफी डॅशिंग है, हँडसम है आणि आपल्या शहराला मिळालेलं एक अप्रतिम नेतृत्व सुद्धा आहे. आपल्या शहराचे सीपी सर आपल्या सोबत आहेत, श्री रवींद्र सिंघल सर. सर खूप खूप स्वागत आहे आमच्या शो मध्ये.
धन्यवाद रुद्र.
सगळ्यात महत्वाची गोष्ट पहिले तर मी सगळ्या नाशिककरांना हे सांगू इच्छितो की तुम्ही आल्यापासून ट्विटर आणि सोशल नेटवर्क वर लोकांना अवेअर करण्यासाठी आपण प्रचंड ऍक्टिव्ह आहात, त्यासाठी तर खूप खूप अभिनंदन सगळ्यात आधी.
जी धन्यवाद.
ट्रॅफिक ही जी समस्या आहे, आज सकाळी तुम्ही सुद्धा ऑन फील्ड होता आणि बरेचसे प्रॉब्लेम्स तुम्ही सुद्धा बघत होता, काय नेमकी ती गोष्ट आहे तुमच्या लेखी जी खरंच खूप मोठी समस्या ठरू शकते ट्रॅफिकची?
मागील काही वर्षामध्ये ट्रॅफिक नाशिक शहरामध्ये फार वाढलेलं आहे आणि बाहेरून पण दररोज नाशिक शहरामध्ये ट्रॅफिक येतात आणि परत जातात. मग थ्रोटिंग ट्रॅफिक पण शहरामध्ये आहे. एक तो प्रबोधन करण्याचा आमचा हेतू आहे आणि आम्ही तो करतो आहे. त्याच्यासाठी सोशल मीडिया असो किंवा इतर कॉलेजेसला भेट देणे असो, मुलांशी बोलणे असो, हे सगळं आणि पत्रकारांचे मार्फते पण आम्ही सगळं असं चालू केलेलं आहे. आणि त्याच्यात वेगवेगळी समस्या आहे. एक तर पार्किंगची समस्या मोठी आहे इथे. द वे पीपल ड्राईव्ह इज ऑल्सो अ प्रॉब्लम. पार्किंग त्याच्यानंतर झेब्रा क्रॉसिंग वर थांबतात लोक, ती एक प्रॉब्लेम आहे. लेन एकदम रँडमली क्रॉस करतात, चेंज करतात, किंवा स्टंट ड्रायव्हिंग वगैरे, हे सगळे वेगवेगळे प्रकारचे प्रॉब्लेम सध्या नाशिक ट्रॅफिक मध्ये आहे.
आणि सध्या एक फार महत्वाचं ड्राईव्ह सुद्धा सुरू आहे, डॉक्युमेंटेशन ज्या लोकांचे कम्प्लीट नाही आहे त्यासाठी सुद्धा, आणि या सगळ्या रॅश ड्रायव्हिंगला आणि चुकीच्या ड्रायव्हिंग पद्धतींना आळा घालण्यासाठी सुद्धा.
जी बरोबर आहे. आणि यासाठी आम्ही रात्रीच्या वेळेस पण पेट्रोलिंग करतो. मागे आम्ही 3 केसेस स्टंट ड्रायव्हिंगचे सिरियस सेक्शन लावून केलेले आहे. त्यासाठी मला एकच सांगायचं आहे की जे आई वडील आहे त्यांनी सांगितलं पाहिजे आपल्या मुलांना की ड्रायव्हिंग कसे केली पाहिजे आणि ते हेल्मेट वगैरेचा जर वापर केला तर अजून चांगला होईल. तर आपण सर्वांनी मिळून जोपर्यंत याच्यावर तोडगा नाही काढला किंवा समजवलं नाही सर्वांना, मग ती अडचण जाईल सर्वांना.
नाशिक या गप्पा अशाच सुरू राहणार आहेत. कुठेही जाऊ नका. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते राहो.